नमस्कार, मी जागृती भावसार. लोकशाही लोक लाईव्हच्या ऑडिओ बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज 27 ऑगस्ट रविवार. ऐकूया आजच्या महत्वाच्या ठळक घडामोडी. आरटीओ कार्यालयाकडून देण्यात येणारे ड्रायव्हिंग लायसन्स बाबत UTL कंपनी सोबत केलेला करार संपल्यामुळे 6 महिन्यांपासून ड्रायव्हिंग लायसन्सचे वितरण होत नसल्याने जिल्ह्यातील 25,000 वाहनधारकांना फटका बसला आहे. आरटीओ लायसन्स देईना आणि पोलीस दंड कमी करेना अशी स्थिती ड्रायव्हिंग लायसन्स धारकांसमोर उभी आहे. पहिली ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा अपघात झाला, शस्त्रक्रिया करावी लागली किंवा अपघाती आजारपणाने मृत्यू झाला तर राज्य शासनाच्या वतीने राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेतून पालकांना मदत दिली जाते. त्यानुसार जिल्ह्यात गेल्या वर्षांमध्ये 3500 विद्यार्थ्यांचे प्रस्ताव आलेले आहेत. त्यातील काही विद्यार्थ्यांना मदत मिळाली नाही. शासनाकडे अनुदान नसल्याने हे प्रस्ताव धूळ खात पडले आहेत. भाविकांना प्रतीक्षा असलेला गणेशोत्सव 24 दिवसांनंतर येऊन ठेपला आहे. घरगुती तसेच सार्वजनिक मंडळ मूर्तीकारांची लगबग सुरू आहे. यंदा POPच्या मूर्तींना परवानगी असली तरी पर्यावरणपूर्वक गणेश मूर्तीला मागणी आहे. कारागिराच्या रोजंदारीच्या दरात वाढ झाल्याने यंदा गणेश मूर्तीच्या किमतीत सुद्धा 30% वाढ झाली आहे. भारताच्या चंद्रयान 3 मधील विक्रम लँडर 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरला. या भव्य यशामुळे 23 ऑगस्ट हा दिवस दरवर्षी राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरा करण्यात येईल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. गेल्या 3 आठवड्यांपासून 70,000 ते 72,000 रुपयांदरम्यान असलेल्या चांदीच्या भावात पुन्हा वाढ झाली. आठवड्याभरात चांदी पुन्हा 3,300 रुपयांनी वाढली आहे, त्यामुळे चांदीचे भाव 74,300 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. सध्या जवान निमित्ताने शाहरुख खान चांगलेच चर्चेत आहे. शाहरुखच्या जवानाची सगळ्यांनाच उत्सुकता आहे, पण जवान आधीच शाहरुखच्या घरासमोर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ऑनलाईन जुगार जंगली रमीची जाहिरात करणाऱ्या बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान यांच्या घराबाहेर आंदोलन करण्यात आले. जंगली रमीच्या जाहिरातीला विरोध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. ऐकूया प्रेरणादायी सुविचार. आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवरच असतात. ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडींसाठी ऐकत रहा लोकशाही लोक लाईव्ह, तुमच्या मनातलं.